आकाशवाणी मुंबई, अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यात सर्वत्र सामूहिक वंदे मातरम गायनाचं आयोजन. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करायच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला नोटीस. क्रिकेट विश्वचषक विजेत्या महिला संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. आणि ज्येष्ठ गायिका अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्यावर अंत्यसंस्कार. स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची आज सुरुवात झाली. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 150 वर्षांपूर्वी लिहिलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं वंदे मातरम शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन केलं. वंदे मातरम हा एक मंत्र आहे, एक ऊर्जा आहे, एक स्वप्न आणि एक संकल्प आहे, असं प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं. हे गीत म्हणजे भारत मातेप्रती भक्ती आणि आदर व्यक्त करणारा भाव आहे, जो आपल्याला इतिहासाशी जोडतो, वर्तमानात आत्मविश्वास निर्माण करतो आणि भविष्यासाठी नवसंजीवनी देतो, असंही ते म्हणाले.
वंदे मातरम का मूल भाव है भारत माँ भारती. भारत की शाश्वत संकल्पना, वो संकल्पना जिसने मानवता के प्रथम पहर से खुद को घड़ना शुरू कर दिया, जिसने युगों युगों को एक एक अध्याय के रूप में पढ़ा, शून्य से शिखर तक उनकी यात्रा और शिखर से पुनः शून्य में उनका विलय, भारत ने ये सब कुछ देखा है.
या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी एक विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित केलं. तसंच वंदे मातरम 150.in हे विशेष पोर्टलही सुरू केलं. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्यसमराच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात संन्याशांनी पुकारलेल्या बंडाच्या वेळी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या अमर गीताची रचना केली होती, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला अभिवादन केलं. हे राष्ट्रभावना जागवणारं आणि पिढ्यांना प्रेरणा देणारं शाश्वत गीत आहे, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय गीत भारताच्या सामूहिक चेतनेचं प्रतीक आहे, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त संशोधक आणि संगीत संग्राहक मिलिंद सबनीस यांची विशेष मुलाखत आज रात्री 8 वाजता दिल्लीवरून प्रसारित होणार आहे. मुंबईसह राज्यातली सर्व केंद्र ही मुलाखत सहक्षेपित करतील, त्यामुळे रात्री 8:05 प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आज 8:30 प्रसारित होईल. वंदे मातरम शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त देशात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी आज राष्ट्रीय गीताचं स्मरण केलं. या विशेष समारंभाची सुरुवात सामूहिक वंदे मातरम गायनानं झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हा कार्यक्रम राष्ट्राचा सन्मान, त्याग आणि कर्तव्याप्रती समर्पित राहण्याची वचनबद्धता दाखवतो, असंही या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवनातही आज वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम झाला. अनेक कलाकारांनी एकत्र येऊन राष्ट्रीय गीत गायलं. वृत्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक धीरज काकडिया या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे राष्ट्रीय गीत भारताच्या सामूहिक चेतनेचं प्रतीक आहे, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या गीतानं स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा दिली, असंही ते म्हणाले. राज्यात सर्वत्र वंदे मातरम या गीताचं आज सामूहिक गायन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. इतरत्र झालेल्या कार्यक्रमाबाबत हा वृत्तांत.
मुंबई विद्यापीठात यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे सुमारे 12,000 अधिक विद्यार्थी या समूह गायनात सहभागी झाले होते. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातल्या अँफी थिएटरमध्ये वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. नेरुळमधल्या शिरवणे गावातल्या SV स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनंही वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. सोलापूरमध्ये आई प्रतिष्ठान आणि दयानंद शिक्षण संस्थेतर्फे आज सामूहिक वंदे मातरम गायन झालं. यावेळी 2,000 विद्यार्थिनींनी 1.5 एकर जागेत भारताचा 150 बाय 100 फुटांचा मानवी नकाशा साकारला. यवतमाळमध्ये उमरखेड इथल्या जिल्हा परिषद प्रांगणात सर्व शाळांनी आज वंदे मातरमचं समूह गायन केलं. नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन इथं 1,000 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी वंदे मातरमचं गायन केलं. भंडाऱ्यात लाखनी इथल्या समर्थ मैदानावर आज सकाळी विविध शैक्षणिक संस्थांमधल्या 4,732 विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या गीताचं गायन केलं.
राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करायच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं आज राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आणि पुढच्या आठवड्यापर्यंत आपलं म्हणणं मांडायचे निर्देश दिले. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडघे यांनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जमीमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या महाराष्ट्रातल्या 3 खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना शाल, पुष्पगुच्छ तसंच प्रत्येकी 2.25 कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केलं. तर या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना 22.5 लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केलं. महिला क्रिकेट संघाच्या सहाय्यक कर्मचारी वर्गालाही 11 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. महिला क्रिकेट संघाचा विश्वचषक यंदा भारताकडे आल्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं होतं. त्या 71 वर्षांच्या होत्या. सुलक्षणा पंडित यांनी पार्श्वगायनानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, उडिया आणि गुजराती या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 70 दशकात त्यांनी अभिनयाची वाट चोखाळली. उलझन, संकोच, हेराफेरी, अपनापन, खानदान, धर्मकाटा अशा विविध हिंदी चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. पुण्याच्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुका या संस्थेचे माजी संचालक आणि विख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक नरेश दधीच यांचं काल बीजिंग इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. नरेश दधीच यांनी बिट्स पिलानी पुणे विद्यापीठ इथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या गणित विभागात प्राध्यापक आणि नंतर विभाग प्रमुख झाले. आयुकाच्या संकल्पना, स्थापना आणि उभारणीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. ते आज आंतरवाली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यात सर्वत्र सामूहिक वंदे मातरम गायनाचं आयोजन. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करायच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला नोटीस. क्रिकेट विश्वचषक विजेत्या महिला संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. आणि ज्येष्ठ गायिका अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्यावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.